कविता बाप वडील फादर। एक होता बाप माझा, एक होता बाप माझा, हिमालयाहूनही मोठा होता बाप माझा, बाप माझा, शहदाहूनही गोड, शहदाहूनही गोड, बाप माझा, बाप माझा, मखमलाहूनही मऊ, मखमलाहूनही मऊ, बाप माझा, बाप माझा, दर्याची मूरत होता, दर्याची मूरत होता, बाप माझा, बाप माझा, एक होता बाप माझा, एक होता बाप माझा, लोह्यापेक्षाही कठोर होता, लोह्यापेक्षाही कठोर होता, बाप माझा, बाप माझा, समाजात प्रतिष्ठा होता, समाजात प्रतिष्ठित होता, बाप माझा, बाप माझा, परिवाराचा राजा होता, परिवाराचा राजा होता, बाप माझा, बाप माझा, समाजाची ही तोशी होता, समाजाचा ही तोशी होता, बाप माझा, बाप माझा, एक होता बाप माझा, एक होता बाप माझा, सूर्याहूनही आश होता, सूर्याहूनही प्रकाश होता, बाप माझा, बाप माझा, मेहनतीचा ठेकेदार होता, मेहनतीचा ठेकेदार होता, बाप माझा, बाप माझा, इच्छा सर्वांची पूर्ण करायचा, इच्छा सर्वांची पूर्ण करायचा, बाप माझा, बाप माझा, बापाचाही बाप होता, बापाचाही बाप होता, बाप माझा, बाप माझा, फक्त एकच होता, फक्त एकच होता, बाप माझा, बाप माझा, फक्त एकच होता, बाप माझा। लेखक प्रोफेसर रायबाबू ढेंगरे।